तीर्थरूप नाना। कणकवलीत काकडे म्हणून एक शिंपी कुटुंब होतं, म्हणजे अजूनही आहे, मोठं कुटुंब, तीन चार मुलगे, तीन चार मुली आणि उत्पन्न तर तुटपुंज। त्यावेळी कणकवलीचे मामलेदार ऑफिस कनेडी रोडवर गड नदीच्या अलीकडे नुकतंच बांधून झालं होतं। तेव्हा वडिलांनी या काकड्यांना 300 रुपये भांडवलासाठी दिले आणि त्या मामलेदार कचेरीतील उपहारगृह त्याला चालवायला दिलं। टेंडर काढणे वगैरे कोणतीच औपचारिकता त्यांनी पूर्ण केली नव्हती, त्यामुळे गावात मोठी बोंबाबोंब झाली। कोकणची मानसिकता जाणणाऱ्यांना तिच्या तीव्रतेची कल्पना येईल, पण नाना म्हणाले, एक गरीब कुटुंब स्वतःच्या पायावर मी उभं करतोय, एक संसार सावरतोय, तेव्हा या असल्या टीकेला मी घाबरत नाही। पुढे नेकीने व्यवसाय करून काकडे कुटुंबियांनी आपला जम बसवला, बाजारपेठेत आणखी एक हॉटेल चालवायला घेतलं आणि आज सुभाष काकडे किमान 2.5 कोटींचा धनी असावा। त्याचे वडील आणि मोठा भाऊ आता हयात नाहीत, परंतु या सुभाष काकडेला नानांच्या त्या छोट्याशा मदतीचं विस्मरण झालेलं नाही। आता त्याने सॅनिटरी वेअरचंही दुकान घेतलं आहे। एकदा तो मला कणकवलीला घेऊन गेला, दोन्ही दुकानात गल्ल्यावर मला बसायला भाग पाडलं आणि अंतःकरणपूर्वक म्हणाला की हे सर्व तुमचं आहे, तुमच्या मालकीचं आहे। मी त्याला एवढंच म्हटलं, तू माझी आठवण ठेवलीस, हीच माझी संपत्ती, आणखी अन्य कोणत्या संपत्तीचा लोभ मला नाही। नानांनी जाता जाता असे अनेक काकडे आधार देऊन स्वतःच्या पायावर उभे केलेत आणि म्हणूनच माझ्या दृष्टीने नानांच्या ऐश्वर्याला मर्यादा नव्हती। कणकवलीला असताना एक वसंत महादेव सावंत नावाचा मुलगा त्याच्या आईवडिलांनी नानांच्या आश्रयाला आणून सोडला। 10-12 वर्षांचा हा मुलगा दारू पित असे, विड्या सिगरेट ओढीत असे, गुंडगिरी करत असे आणि म्हणूनच त्याला आमच्या घरी आणून सोडलं होतं। 10-12 वर्षे तरी तो आमच्याच घरी होता, त्याची वागणूक फार त्रासदायक। नाना त्याला दिवसातून 3-3 वेळा झोडून काढायचे, हा कधी पळून जायचा, कधी परत यायचा। आता तो कणकवलीला असतो, मात्र अजूनही तो कार्यप्रसंगी अचूक हजर होतो। त्याला कुठून कसं कळतं कोण जाणे। माझी आई गेली त्यावेळीही कोठून तरी नेमका 2 मिनिटात तेथे हजर झाला। नानांना त्याने खूप त्रास दिला, तरी नानांनी त्याला का ठेवून घेतला हे मला तरी कळण्यासारखे नाही। नानांच्या क्षमाशीलतेला मर्यादा ठाऊक नव्हती, एवढाच त्याचा अर्थ असावा। एक ब्रिटिश मनुष्य नरसोबाच्या वाडीला येऊन राहिला होता, त्याने संन्यास घेतला होता, तो काही कामानिमित्त कणकवलीला आला होता। आम्ही तेव्हा बेळेकरांच्या घरात राहत होतो, त्या घराचा चौथरा चांगला उंच होता, 8 पायऱ्या चढून घरात यावं लागे। त्या संन्याशाला कोणीतरी सांगितलं की इंग्लिश आणि अध्यात्म या दोन्ही विषयात गती असणारे गृहस्थ म्हणजे R.K. जोशी, म्हणून तो आमच्या घरी आला आणि आध्यात्मिक विषयावर काही वादविवाद करू लागला। परंतु त्या दोघात कोठे मतैक्य होईना। अखेर वडील म्हणाले की अध्यात्म हा काही तुमचा पिंड नाही, आमचं अध्यात्म तुम्हाला असं सहजासहजी समजणार नाही, तेव्हा या विषयात तुम्ही वादविवाद करू नका। आणि अचानक तो गृहस्थ संतापला आणि त्याने वडिलांना खाली ढकलून दिले। वडील एवढे 7-8 फूट खाली पडले, परंतु सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही, ही परमेश्वराचीच कृपा। त्यावेळी त्यांचे वय 55 होते। गंमत म्हणजे नानांनी हा सारा प्रकार अगदी स्थितप्रज्ञपणे घेतला आणि शांतपणे त्या ब्रिटिश संन्याशाला सांगितले की तुम्ही संन्यास घेऊन काही उपयोग नाही, तुमच्यातील तामसी गुण अजून गेलेला नाही। वेंगुर्ल्याला नानांची 3-4 वेळा बदली झाली आणि मी वेगवेगळ्या वयात वेंगुर्ल्यातील वास्तव्याची मजा अनुभवली। तेथे आम्ही मुंबई बाजारात राहायचो, आजूबाजूला 30-40 कुडाळ देशकर ब्राह्मणांची घरं आणि आम्ही एकमेव कराडे ब्राह्मण त्यांच्यात पूर्ण सामावून गेलो होतो, त्यामुळे आमच्या आईच्या स्वयंपाकावर सुद्धा त्यांच्या पद्धतीची छाप पडली होती, वाटणं घाटणं त्यांच्यासारखं आमटी चटणी फणसाची भाजी अगदी कुडाळ देशकर पद्धतीची. माझे मित्रही दाभोलकर, तिरोडकर, शिरोडकर, सामंत, वेंगुर्लेकर असे कुडाळ देशकर मुलगेच होते. एकदा आम्ही वेंगुर्ल्याहून शिरोड्याला मुघले आझम सिनेमा बघायला गेलो होतो. शिरोड्याला माऊली थिएटर होतं. आम्ही सायकलवरून गेलो. रेगे वकिलांचा मुलगा, बंड्या गावस्कर असे 7-8 जण होतो. अंतर फक्त 10 मैलांचं होतं. मध्ये तर होती. रस्ता डोंगराळ भागातून होता, त्यामुळे चढावाला की पाय उतार होऊन सायकल ढकलायची आणि उतारावर मात्र सायकलवर बसून वेगाची नशा अनुभवायची. त्यामुळे त्या 10 मैलांसाठी चांगले 2.5-3 तास लागायचे. सिनेमा पाहून येताना सावंतवाडी मार्गे आलो आणि हे सर्व उपद्व्याप शाळेत जातो असं घरी सांगून केलेले. यामध्ये सिनेमाचे आकर्षण होतंच, परंतु दुचाकीवरून एवढं अंतर जाऊन येण्यातला थरार अनुभवणे हाही एक भाग होता. मला दुचाकीचं वेडच होतं. भाड्याने घेऊन दुचाकी चालवायला आम्ही वेंगुर्ल्याला कॅम्प भागात जायचो. तो भाग आम्ही राहत होतो त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला होता. एक दिवस वडिलांनी मला तेथे सायकल चालवताना पाहिलं आणि घरी आल्यावर उलट तपासणी सुरू. तेथे काय करत होतास? सायकल कोणाची? भाड्याचे पैसे कोठून आणलेस? आता पैसे कोठून आणले काय सांगणार? आजकाल 4th मुलाला पॉकेट मनी म्हणून 100-200 रुपये देणारे पालक आहेत, पण आमच्या वेळी पॉकेट मनी हा प्रकार नव्हता आणि पालक हाही. आम्हाला तेव्हा रोखठोक खडसावणारे वडील असत. आम्ही तेव्हा आईजवळसुद्धा सायकलच्या भाड्यासाठी 2 आणे मागण्याचे धैर्य दाखवीत नव्हतो. त्यामुळे वडिलांना भाजी वगैरे आणताना काढलेला एखाद दुसरा आणा आम्ही सायकलच्या भाड्यासाठी दिला असं सांगण्याचे धाडस आम्ही स्वप्नातसुद्धा करू शकत नव्हतो. पण आमचे नाना हे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. मी न मागताच त्यानंतर त्यांनी एक BSF ब्रिटिश ही 350 रुपयाची भारी सायकल मला घेऊन दिली. निमित्त अर्थातच मी 7वी पास झाल्याचं होतं. ती माझी सायकल मी कायनेटिक होंडा स्कूटर घेतल्यावर 1993 साली विकली. मी जुन्या वस्तू विकण्याच्या विरुद्ध आहे. विकायचीच असेल तर अधिक चांगली वस्तू घेऊन मग जुनी वस्तू विकावी. जुनं विकून उपजीविका करू नये. आमच्या घरी मी जुनी भांडी सहसा विकू देत नाही. विकायचंच असेल तर बदली दुसरं काहीतरी चांगलं भांडं घेऊन या असं माझं सांगणं असतं. हायस्कूलमध्ये गेल्यापासून माझे मित्रमंडळ विस्तृत झाले. वेंगुर्ल्याला पाटकर हायस्कूलमध्ये असताना मी खूप टेबल टेनिस खेळलो. रात्रौ 11-11 वाजेपर्यंत टेबल टेनिस, संध्याकाळी व्हॉलीबॉलच्या मॅचेस, खेळात ईर्ष्या येण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाबरोबर 1 शेर खाजाची पैज. खाजं 5 आणि शेर. हरलेल्या पार्टीने खाजाचे 5 आणे भरायचे आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी मिळून तो खायचा. वेळ काढू क्रिकेट मात्र मी फारसा खेळलो नाही. मांजरेकर, बंड्या गावस्कर, शिवाजी कुबल हे माझे मित्र मैदानावर वाघ होते, पण परीक्षेच्या दालनात त्यांची पार शेळी व्हायची. माझ्या मागून कुजबुजत म्हणायचे, मेल्या वायच पेपर दाखाय माका, नाहीतर मी पास कसं होतलंय? आणि माझ्या पेपरातून ते पास होण्यासाठी तरतूद करून घ्यायचे. एकदा परीक्षेच्या दिव्यातून बाहेर पडले की पुन्हा व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस. या टेबल टेनिसवरून घरी खूप शिव्या खाल्ल्या. खेळण्याच्या नादात घरी यायला एखाद्या वेळी फार उशीर झाला तर सायं प्रार्थनेची वेळ पुढे मागे व्हायची. सायं प्रार्थनेवर नानांचा अतिशय कटाक्ष असे. सायं प्रार्थनेच्या वेळी शुचिरभूत होऊन आम्हा मुलांना रोज गीताईचा 1 अध्याय वाचावा लागे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ब्रह्मानंदम परम सुखदम असे काही श्लोक, ज्ञानेश्वरीतील काही ओव्या, हेची थोर भक्ती आवडते देवा, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, इत्यादी तुकाराम महाराजांचे काही अभंग, श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान, मग सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किमान 1 माळजप, एवढे सर्व म्हणून मगच आमचे रात्रीचे जेवण व्हायचे. या सायं प्रार्थनेनिमित्त आम्ही सर्व कुटुंबीय तिन्ही सांजेच्या वेळी देवघरात एकत्र जमत होतो. दिवसभराच्या व्यापतापानंतर देवघरातील समईच्या मंद प्रकाशात उजळलेल्या देव्हाऱ्यासमोर आसन घालून शांतपणे म्हटलेली सायं प्रार्थना मनाला आणि शरीरालाही एक विलक्षण शांती देत असे. दिवसभरातील बऱ्या वाईट गोष्टींचा ताळाही माझ्या मनात सहजपणे मांडला जाई. येणारा दिवसही परमेश्वरापुढे निश्चिंत मनाने प्रार्थना करता यावी असाच जावा असे मनोमन वाटे. ही सायं प्रार्थनेची वेळ चुकवणे हा नानांच्या लेखी दखलपात्र अपराध ठरत असे आणि मग नाना आम्हाला अशा वेळी चांगली लक्षात राहील अशीच शिक्षा करीत असत. एके दिवशी मला जरा जास्तच उशीर झाला. घरी आलो तर वडील बाहेर ओटीवर टेबलाजवळ वाचत बसलेले होते. आमच्याकडे टेबलावर ठेवायचा एक रॉकेलचा टेबल लॅम्प होता. त्याची वात चांगली इंचभर रुंद असायची आणि मोठी काच, त्यामुळे कंदिलापेक्षा त्याचा प्रकाश अधिक पडायचा. वडील रात्रौ तो दिवा वाचनासाठी वापरायचे. त्यांचे वाचन नसले तर आम्ही भावंडे त्या एका दिव्याच्या चारी बाजूला बसून अभ्यास करायचो. मी आल्यावर दरवाजा वाजवला. वडिलांनी विचारलं, कोण आहे? मी म्हटलं, मी बाळोबा आलोय. किती वाजले? बाहेर काळो किती झालाय? ही काय घरी येण्याची वेळ आहे? आणि पुढे वाचन सुरू. मी थोडा वेळ वाट पाहिली, पण वाचन चालूच. मी बाहेरून रेजातून पाहत होतो, त्यांची काही हालचालच नाही, शांतपणे एक एक पान उलटत वाचतायत. मी मनात म्हटलं, हे मला घरात घेणार आहेत की नाहीत? मी पुन्हा एकदा म्हणालो, मी आलोय, दरवाजा उघडा. ते फक्त एवढंच म्हणाले, उशीर झाला, आता उद्या सकाळी. जेवताना आई म्हणाली, तो गेलाय तरी कुठे? नाना म्हणाले, बाहेर बसवलंय. आई कळवळून म्हणाली, अहो तो आपला एकुलता एक मुलगा, त्याला बाहेर कुठे बसवलं? बाहेर म्हणजे काही रानात नाही, पायरीवर बसलाय. वाटल्यास तूही सोबतीला बाहेर जाऊन बस, दोघंही मिळून मग सकाळीच घरात या, नानांचे उत्तर. नानांचा स्वभाव तसा परखड होता. कोणत्याही अयोग्य गोष्टीची गय ते कधीच करत नसत, मग आपला मुलगा असो की वरिष्ठ. एकदा रत्नागिरीला कलेक्टर बरोबरच्या एका मासिक बैठकीत त्यांची कलेक्टर बरोबर वादावादी झाली आणि कलेक्टर त्यांना काहीतरी अयोग्य असे बोलला. ताबडतोब नाना उठले आणि त्या कलेक्टरला त्यांनी ठणकावून सांगितले की हा तुमचा शेरा तुमच्या पदाला शोभणारा नाही, निषेध म्हणून मी सभात्याग करीत आहे आणि तुम्ही जोपर्यंत येथे आहात तोपर्यंत पुन्हा मी मासिक बैठकीत येणार नाही. आणि ते तिथून कणकवलीला परत आले. कयाळ नावाचे कलेक्टरचे सहाय्यक होते. त्यांनी सांगितले, तुम्ही र के जोशींच्या नादाला लागू नका. एक तर तुमचं आज चुकलंच आहे, त्यात र के जोशी हे फार काटेकोर वागणारे आहेत, कोठेही तुमच्या शब्दात सापडणार नाहीत, लेखणीचे फरडे आहेत, तेव्हा भानगड वाढवाल तर तुम्हीच अडचणीत याल. हे सहाय्यक जिल्ह्यातील सर्वांना ओळखणारे असायचे, म्हणून कलेक्टरही त्यांच्या शब्दाला मान देत असत. त्यामुळे कलेक्टरनेही तो विषय वाढवला नाही आणि नानाही शेवटपर्यंत स्वतः बैठकीला न जाता आपला हेडक्लर्क पाठवित. त्या कलेक्टरची बदली झाल्यावरच नाना पुन्हा बैठकीला रत्नागिरीला जाऊ लागले. त्याहीपेक्षा अधिक गमतीदार प्रसंग पुढे घडला. 1956-57 सालची ही घटना. नानांनी एका केसमध्ये दिलेल्या निकालाच्या संदर्भात एका कलेक्टरने स्पष्टीकरण मागितले की हा निर्णय तुम्ही कसा दिलायत वगैरे वगैरे. नानांनी थेट वकिलाकरवी कोर्टाच्या अवमानाची नोटीस पाठवली. त्यांनी असा मुद्दा मांडला की तुम्ही कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध स्पष्टीकरण मागू शकत नाही, फार तर अपिलात ही केस तुमच्यासमोर येईल तेव्हा तो निर्णय फिरवू शकता. ही नोटीस मिळताच कलेक्टर एकदम अडचणीत आला. त्यावेळी सरकारी वर्तुळात ही घटना मोठी सनसनाटी ठरली होती. कलेक्टरच्या सहाय्यकाने याही वेळी संबंधित कलेक्टरला सांगितले की आर के जोशी लेखणीचे पक्के आहेत, कायद्याचे ज्ञान सखोल आहे, तेव्हा विषय मिटवून टाका. मग कलेक्टरने स्वतः वेंगुर्ल्यात येऊन समझोता केला. नानांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता, कारण तो उपजत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि सखोल अभ्यास या भक्कम पायावर उभा होता. त्यामुळे त्यांची कारकीर्द त्यांनी आपल्या डौलात पुरी केली कनिष्ठांवर शिरजोरी आणि वरिष्ठांपुढे लाचारी असा सरकारी खाक्या तेथे नव्हता. एकदा माननीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वेंगुर्ल्याला आले होते. जेवणाचा मेनू नानांनी स्वतः एकट्याच्या मताने ठरवला होता, भाकरी आणि सुकं मटण. यशवंतराव एवढे खुश झाले की जेवता जेवताच त्यांनी विचारलं, हा मेनू कोणी ठरवला? क्षणभराच्या आशंकित शांततेनंतर कलेक्टर म्हणाले, रावसाहेबांनी ठरवला. बोलवा त्यांना, माननीय यशवंतराव म्हणाले. आणि नाना आल्यावर जेवताना उठून त्यांच्या पाठीवर हात मारून ते म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे तू खरं ओळखलंस. जेवण झाल्यावर मुख्यमंत्री मग मेंगुर्ल्याहून रेडीला खाणी बघायला गेले. त्यांच्याबरोबर त्यांच्या लॉन्चमधून नानांनी आम्हा सर्व कुटुंबियांना तसेच भडभडे वगैरे पाहुणे आले होते त्यांनाही रेडीला नेले. तेथे आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहून आम्ही 2 दिवसांनी परत आलो. नाना चारित्र्यवान होते, त्यामुळे निर्भीड होते. मुख्यमंत्री काय म्हणतील, कलेक्टर किंवा लोक काय म्हणतील याचा त्यांनी विचारही मनात आणला नव्हता किंवा त्यांच्या मनात आला नव्हता, असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. अर्थात कधीकधी नाना सडेतोडपणा बाजूला ठेवून न बोलताही एखाद्याला धडा शिकवायचे. त्यांच्या ऑफिसात फर्नांडिस नावाचे एक सज्जन हेडक्लार्क होते. त्यांना एक कारकून फार त्रास द्यायचा. रोज फर्नांडिस नवी तक्रार घेऊन नानांकडे यायचे. एक दिवस नाना त्यांना म्हणाले, अरे तू मूर्ख आहेस, एवढी साधी गोष्ट तुला करता येत नाही, त्याला रेकॉर्ड रूममध्ये घेऊन जा आणि समजाव, म्हणजे कानाखाली आवाज काढ आणि सरळ बाहेर येऊन बस, मग मी पुढचं काय ते बघतो. त्याप्रमाणे एक दिवस फर्नांडिसनी त्या कारकुनाला खरोखरच रेकॉर्ड रूममध्ये नेऊन एक सणसणीत थोबाडी थांडली आणि जागेवर येऊन बसले. त्या कारकुनाने लगेच आरडाओरडा केला, रीतसर तक्रार अर्ज लिहून नानांकडे दिला. वडिलांनी लगेच खातेनिहाय चौकशी लावली. चौकशीत पुरावा काहीच नाही म्हणून शेवटी केस फाईल. मात्र पुन्हा त्या कारकुनाने फर्नांडिसकडे डोळा वर करून पाहिलं नाही. सरकारी यंत्रणेतील माणसांबरोबर लोकप्रतिनिधींशीही मामलेदार म्हणून सदैव व्यवहार करावा लागतो आणि तोही अधिक सावधगिरीने, कारण सरकारी नोकरांना निदान नियमांची किमान चौकट तरी असते. एक खासदार एकदा वेंगुर्ल्याला आमच्या घरी आले. तेव्हा आम्ही शिरगावकरांच्या घरात राहत होतो. त्या घरात खालच्या बाजूला नेहमीच्या वावराच्या खोल्या होत्या आणि वर माडीवर एक प्रशस्त हॉल होता. तेथेच नानांचा घरातला बहुतांश वेळ जायचा. तेथे एक टेबल आणि 4-5 खुर्च्या. पाहुण्यांना नाना तेथेच भेटत. त्या हॉलच्या एका कोपऱ्यात मी एक बैठ डेस्क घेऊन अभ्यासाला बसायचो. तेथेच आमच्याकडे आश्रयाला असलेले गरीब विद्यार्थीही माझ्या बरोबरीने अभ्यासाला बसायचे. बहिणी मात्र खालीच अभ्यासाला बसायच्या, कारण अभ्यासाच्या बाबतीत आमचं फारसं जमायचं नाही. ते खासदार आले तेव्हा मी त्या खोलीतच होतो. खासदार आल्या आल्या म्हणाले, रावसाहेब रॉकेलचा काळा बाजार होतोय आणि तुमचं लक्ष नाही. वडील म्हणाले, माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या नाहीत, मात्र आता तुम्ही म्हणता आहात तर आपण पाहूया. आपल्याकडे येथे 3-4 रॉकेलचे डेपो आहेत, तेव्हा उद्या सकाळी 8 वाजता त्या अमुक तमुक डेपोजवळ तुम्ही या, मीही तेथे येतो. आपण रॉकेलचा साठा वगैरेची तपासणी करू, ही काही फार मोठी अवघड बाब नाही. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. मी शाळेतून आलो तेव्हा नाना ऑफिसला निघण्याच्या तयारीत होते. मी उत्सुकतेने विचारले, तुम्ही गेला होता का हो काळा बाजार बघायला? ते मला शांतपणे म्हणाले, तू अजून लहान आहेस, यात पडण्याची तुला गरज नाही, तू अभ्यासातच लक्ष घालीत जा, आणि ऑफिसला निघून गेले. पण माझी उत्सुकता मला थोडंच स्वस्थ बसू देते. दुपारी मी शिपायाला गाठून पुन्हा काळ्या बाजाराचा विषय काढला. तेव्हा त्यानं मला सारं समजावून सांगितलं. ते राजकारण आहे. अरे त्या खासदाराचे नातेवाईकच रॉकेल डेपोवाले, तो कसा धाड घालायला येईल? त्याला रावसाहेबांना कोंडीत पकडायचं होतं दोन्ही बाजूंनी. तक्रार कोणाची नाही, पण काळा बाजार होतो ही गोष्ट खरीच आहे. आणि उद्या धाडी टाकल्या की हेच खासदार त्याचं भांडवल करून रावसाहेबांच्या बदलीची मागणी करणार. पण रावसाहेबांनी त्याचा डाव ओळखून त्यालाच धाडी घालताना बरोबर यायला सांगितले. तो आलाच नाही, त्यामुळे धाडीही टाकल्या नाहीत. हे खासदार त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेबद्दल आणि अमोघ वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध होते. नानांनीही त्यांना त्यांच्याच पद्धतीने निष्प्रभ केले होते. परखडपणा हा नानांचा स्थायी भावच होता, पण म्हणून उठसूट कोणावर तोंड सोडीत परखडपण दाखविणे मात्र त्यांनी कधी केले नाही. मात्र काही लोकांना दगड मारूनच मोहळ उठवायची सवय असते, अशांची त्यांनी कधी गय केली नाही. आमची सर्वात मोठी आत्या म्हणजे अहिल्या, ती सायल्याच्याच श्रीराम पुरोहितांना दिली होती. ते मोठे विनोदी संभाषण करणारे, कीर्तन प्रवचन करणारे, भरपूर लेखन वाचन करणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. थोडा अहम त्याचा कंगोराही होता, म्हणजे आत्रे माझ्यापेक्षा काय चांगलं बोलणार वगैरे. तर ती आमची आत्या गेली तेव्हा रीतीप्रमाणे समाचाराला जाणे आवश्यक असूनही नानांनी ते जाणीवपूर्वक टाळले होते. नंतर कधीतरी वर्ष 6 महिन्यांनी हे श्रीराम भाऊ वडिलांची भेट झाल्यावर म्हणाले, अरे रघुनाथ, तुझी बहीण गेली आणि तू मला साधं भेटायलाही आला नाहीस. नाना म्हणाले, भेटायला कसलं यायचं, ती जाणार हे मला माहीत झालं होतं. तुमच्यासारख्या माणसाला आम्ही ती दिली ही आमचीच चूक. कशी काय चूक, त्यांनी रागातच विचारलं. वडील म्हणाले, लग्न झाल्यापासून आम्ही तिला फक्त 2 अवस्थात पाहिले, एक तर गर्भारतरी नाहीतर बाळंतीण तरी, त्यामुळे ती अकाली जाणार हे ठरलेलेच होते. आपल्या या दुर्दैवी बहिणीविषयी नानांना फार खंत वाटत असे, म्हणून त्यांनी आपल्या भाच्यांना मार्गी लागण्यासाठी बरीच मदत केली. वसंत, श्रीकांत या आपल्या भाच्यांना त्यांनी रेव्हेन्यू खात्यातच नोकरी मिळण्यासाठी मदत केली. ते दोघेही पुढे डेप्युटी कलेक्टरच्या पदापर्यंत पोहोचले. विभाकर 8वी ते 11वी आमच्याकडे शिकायला होता, तो आता शिक्षक म्हणून निवृत्त झाला आहे. हा विभाकर आमच्याकडे असताना एकदा रात्री 11 एकाएकी त्याच्या छातीत तीव्रपणे दुखायला लागलं. वडील म्हणाले, आता रात्री कुठे जाणार, म्हणून त्यांनी एक ॲनासिनची गोळी देऊन त्याला झोपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आणि मी, डॉक्टर तायशेट्टे MBBS म्हणून एक प्रसिद्ध डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी निदान केलं की हृदयाच्या बाहेर एक मधासारखा दाट द्रव असतो आणि तो सुकलाय म्हणून वेदना होत आहेत. त्यांनी 1 महिन्याचं औषध दिलं आणि महिन्याभरात तो बराही झाला. आजच्या काळात हे घडले असते तर त्याला ICU ॲडमिट करा, ऑक्सिजन द्या, 17 करा, कार्डिओग्राम काढा, कोलेस्ट्रॉल बघा, यात 50-60 हजार सहज खर्च झाले असते. मात्र त्यावेळी त्या MBBS डॉक्टरनी वेदना हृदयात नसून बाहेरील मेम्ब्रेनची फ्लुइडिटी कमी झाली हे क्लिनिकली कसं ठरवलं? आत्ताच्या डॉक्टरांजवळ याचं उत्तर नाही. नानांनी कुटुंबाच्या बाबतीत सदैव आपल्या जबाबदारीचे भान ठेवले होते आणि कसोशीने आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्यांची तड लावली. आजोबांच्या मृत्यूनंतर दादा आणि नाना हे संयुक्तपणे कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य पार पाडित होते. नोकरीची सुरुवात आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकदमच त्यांच्या अंगावर पडली होती. त्यामुळे स्वतःच्या हौसेमौजेपेक्षा धाकट्या भावंडांचे शिक्षण, त्यांची हौसमौज यालाच नानांनी प्राधान्य दिले. नानांना 6th sense म्हणतात ना, तो होता. नाना विलेज इन्स्पेक्शनला गेले की त्यांचा चावडीत अगर धर्मशाळेत मुक्काम असे, कोणाच्या घरी नाही, बरोबर एक शिपाई, तो त्यांचं जेवण करायचा. जाताना डाळ, तांदूळ, दही इत्यादी साहित्य सोबत घेऊन जायचे. दूध फक्त तेथे विकत घ्यायचं, फुकट कोणाकडून काही घ्यायचं नाही. जेवण तयार होत असताना कोणी काही कामानिमित्ताने आला तर तो जेवूनच परत पाठवायचा, म्हणजे दरवेळी 4-5 जणांचे जेवण तयार करायचे. एकदा ते विलेज इन्स्पेक्शनला परुळ्याला गेले असताना जेवायला बसले होते. सावळाराम वेंगुर्लेकर हा नेहमीचा शिपाई बरोबर होता. जेवताना ते एकदम म्हणाले, सावळाराम, बघ रे बाहेर भिंतीवर काय आहे. सावळाराम पाहतो तो भला मोठा साप होता, मग सावळारामाने तो मारला. असे अनेक प्रसंग नानांच्या 6th sense प्रभाव दाखवायचे. वय झाल्यावर नानांनी सार्वजनिक समारंभांना किंवा आप्तांकडे जाणे जवळजवळ बंदच केले. तसे ते बाहेर जायला फारसे उत्सुक होते असे नव्हे, परंतु 70 त्यांनी अशा गोष्टी टाळल्या. त्यांनी श्री दिगंबरदास महाराजांना सांगितले की यापुढे काही मी उत्सवांना येणार नाही. महाराज म्हणाले, का रे रघुनाथ, रागावलास की काय? नाना म्हणाले, आता दातांची जागा कवळीने घेतली, चावायला वेळ लागतो, जेवताना एखाद्या वेळी ठसका लागतो, त्यामुळे एखाद्या वेळी पंक्तीचा बेरंग होईल. मला शौचाला वेळ लागतो, उत्सवात एवढी गर्दी असते, अशा वेळी अर्धा पाऊण तास संडास अडवून ठेवणे बरे वाटत नाही. महाराजांना नानांचे बोलणे पटले. मग ते उत्सवाव्यतिरिक्त अन्य वेळी कधीतरी नानांना बोलावून घेत आणि नाना 4-8 दिवस मंदिरात येऊन राहत. आमचे काका राम काका यांचा भावंडात 4th नंबर होता. या राम काकांना नानांनी 1938 साली 30 रुपयांची रॅले सायकल आणून दिली होती. हे आमचे काका एखाद्या लक्ष्मीपुत्रासारखे रत्नागिरीत त्या सायकलवरून हिंडायचे. त्यांची वागण्याची पद्धत तशी ऐशारामाचीच होती. आपले धाकटे भाऊ वसंत आणि प्रभाकर यांच्याकडे ती सायकल पुसण्याची कामगिरी त्यांनी लावून दिली होती आणि त्याबद्दल महिना भरभक्कम एक आणा मेहनताना आपल्या भावांना ते देत. परंतु शिस्तीने वागणाऱ्या आणि स्वावलंबनाने जीवन जगणाऱ्या नानांचा धाकटा भाऊ म्हणजे आमच्या घरातील विरोधी रंगसंगती होती. माझे वडील मृत्यूपूर्वी 6 महिन्यांपर्यंत स्वतःचे कपडे स्वतः धुत असत. स्वतःची बहुतेक कामे ते स्वतः करायचे. ज्याचे काम त्यानेच केले पाहिजे, शरीराला जेवढे राबवता येईल तेवढे माणसाने राबवावे, ऐश आरामाने ते केवळ निकामी होईल अशी त्यांची शिकवण. वसंत, प्रभाकर आणि मधुकर हे माझे धाकटे 3 काका आमच्याकडे बराच काळ शिक्षणासाठी होते. वडिलांची त्यांच्यावर, त्यांच्या वागणुकीवर, शिक्षणावर करडी नजर होती. त्यांच्या वडिलांची उणीव त्यांना भासू नये असं छत्र नानांनी त्यांच्यावर धरलेलं होतं. मात्र मायेपोटी आंधळे लाड नाहीत की दुर्लक्ष नाही, काही चुकलं तर काठीने बडवून सुद्धा काढायचे. मात्र आमची आई अशा वेळी मध्ये पडून त्यांचे मारापासून रक्षण करायची. आईचा स्वभाव प्रेमळ होता. आपल्या धाकट्या दिरांवर तिने सदैव मायेचा वर्षाव केला. त्यांना ती नानांच्या नकळत खाऊला पैसे द्यायची. नाना कधी बाहेरगावी गेले असेल तर आणा 2 आणे देऊन सिनेमाला पाठवायची आणि हे सगळं बाहेरच्या बाहेर नानांच्या नकळत चालायचं. हे छोटे दीरही वहिनी वहिनी करीत तिच्या पाठून रेंगाळत असायचे, विशेषतः धाकटे मधुकाका. नानांच्या मृत्यूनंतर दुःखातून विरंगुळा वाटावा म्हणून मधुकाका आईला हैदराबादला घेऊन गेले होते आणि तिथे तिला त्यांनी 2-3 महिने ठेवून घेतलं होतं. ती त्यांची दुसरी आईच होती. तिच्या लग्नाचे वेळी मधुकाका केवळ 8 वर्षांचे होते. नव्या वहिनीभोवती हा सगळ्यात लहान दीर वहिनी वहिनी करीत फिरत असायचा आणि पुढे हवाई दलातील उच्च अधिकार पदावर गेल्यावरही रजेवर घरी आले की वहिनीकडेच धावत यायचे. मधुकाका हे आमच्या घरातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1931 रोजी झाला. तत्पूर्वी 3 महिने वडिलांचं धक्कादायक निधन झालेलं, त्यामुळे लहानपणी सर्वसाधारणपणे वाट्याला येणारं कोड कौतुकही त्यांच्या वाट्याला आलं नाही. पण अगदी महाराजांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांचा अणूच वेगळा होता. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा होता, पण इंटरला गुण कमी पडल्यामुळे डॉक्टरकीचं स्वप्न भंग पावलं. पण कुठेतरी जाहिरात वाचली की नागपूरला हवाई दलात नेव्हिगेटरची भरती आहे. कॉलेजची जुनी पुस्तकं विकून कोणालाही न सांगता ते नागपूरला जाऊन हवाई दलात भरती झाले. गोरेपान, 6 फूट उंच, भरदार शरीरयष्टीचे काका सहजपणे निवडले गेले आणि पहिल्या नेमणुकीवर काश्मीरला रवानासुद्धा झाले. 1952 साली त्यांना रेग्युलर कमिशन मिळालं आणि 1984 साली एअर कमोडर पदावरून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचं त्यांना वरदान होतं. आपल्या हवाई दलाच्या कारकिर्दीत कोणतंही ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलं नाही असं नाही, आणि नेहमी विशेष प्राविण्य दाखवून ते त्यामध्ये उत्तीर्ण व्हायचे. वयाच्या 50 एअरफोर्स अकॅडमीत त्यांनी MBA अभ्यासक्रम पूर्ण केला, तोही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊनच. इंदिरा गांधींचे ते अगदी निकटवर्ती वर्तुळातले विश्वासाचे अधिकारी होते. आमची काकू मधुकाकांची पत्नी सुमन ही 1953 मुंबई विद्यापीठाची इंग्लिशची MA. माझ्या मुलाला मी सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा हैदराबादला जाशील तेव्हा या तुझ्या पराक्रमी आजोबांना भेटून येत जा. तो जात असे आणि तेही नातवाचं अगदी कौतुकानं स्वागत करीत. आज दुर्दैवाने काका काकू दोघेही हयात नाही. या काकांच्या अनेक सुखद आठवणी आहेत. नानांनी 7वीत मला सायकल आणली, त्याच दरम्यान मधुकाकांनी बाटाचे ॲम्बेसेडर बूट माझ्यासाठी आणले. ते माझ्या आयुष्यातले पहिले बूट. ते मधुकाकांनी घेतले होते हे मी कधीही विसरू शकलो नाही. आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं ते अशा मनात जपलेल्या आठवणींनीच. काका मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेटची मॅच बघायला घेऊन जायचे. खाण्यापिण्याची अगदी चंगळ असायची. काका हवाई दलातले अधिकारी, त्यामुळे स्वभाव एकदम बिनधास्त. मॅच उच्चभ्रू लोकांच्या पॅव्हिलियनमधून नाही तर खास ई स्टँडमधून पाहायचे. तेथे खरे रसिक पब्लिक असायचं. मग तो प्रचंड गोंधळ, गर्दी, मारामाऱ्या, त्यात घुसून 2 ठोसे कुणाला तरी लगावायलाही काका पुढे. त्यावेळेच्या त्या 5-5 दिवसांच्या टेस्ट मॅचेस काकांबरोबर पाहणे हा अनुभव असे. नंदू नाटेकर हा आमच्या सीता आत्याचा भाचा. तो राहायला सीता आत्याकडेच होता. तो त्यावेळी नुकताच ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून आला होता. तो केवढा महान खेळाडू आहे हे जाणवण्याचं ते वय नव्हतं. त्याला आम्ही नंदूदादा असे म्हणत असू. आम्हीही त्यावेळी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी मुंबईला गेलो होतो, त्यामुळे दिवसा मधुकाकांबरोबर मॅच पाहायची आणि रात्री नंदू नाटेकरसोबत क्लबमध्ये जाऊन त्याच्याबरोबर बॅडमिंटन खेळायचे. बॅडमिंटनचे प्राथमिक धडे मी त्याच्याजवळ गिरवले. परत येताना तो नेमाने आम्हाला लस्सी देत असे. क्लबमध्ये किंवा हॉटेलमध्ये त्याच्याकडे ज्या आदराने पाहिले जायचे ते पाहून मला आश्चर्यही वाटायचे आणि त्याचा अभिमानही वाटायचा. मधुकाकांनी दिलेले पहिले बूट जसे लक्षात आहेत, तसाच आमच्या रामकाकांनी दिलेला जिलेटचा परदेशी बनावटीचा दाढीचा संचही अजून मला आठवतोय. 1965 मी मुंबईला आत्याकडे गेलेलो असताना मी आल्याचे समजल्यावर रामकाका मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला बाजारात नेऊन 75 रुपये किमतीचा तो संच घेऊन दिला. तो माझा सेट पुढे कोणीतरी पळवला. मी नंतरही पुन्हा जिलेटचाच सेट घेतला होता, पण पहिल्या सेटच्या मागची काकांची भावना दुसऱ्या सेटमध्ये नव्हती, त्यामुळे ती मजा वाटली नाही. हे आमचे रामकाका म्हणजे रामचंद्र केशव जोशी, हे आमच्या घराच्या चौकटीत न बसणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं सारं जीवनच सुकाणू तुटलेल्या होडीप्रमाणे दिशाहीन भरकटत राहिलं. विलासी जीवनाची त्यांना उपजतच आवड असावी, त्यामुळेच मोठ्या भावानं कौतुकाने दिलेल्या सायकलचं चीज तर झालं नाहीच, पण धाकट्या भावांना ती सायकल पुसण्याचे जादा काम मात्र गळ्यात पडले होते. ते केव्हा काय उद्योग करत असतील हे घरच्यांना कळणे अवघड होते. गमतीची गोष्ट म्हणजे रत्नागिरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहभोजनात त्यांचा आपल्या वडील बंधूपेक्षा जोरदार सहभाग असायचा, पण पुढे पुढे फार बेबंद जीवन ते जगले. मांस, मदिरा आणि मदिराक्षी यांच्या वेळख्यात ते सापडले आणि त्यांचा अधिकाधिक नैतिक अधप्पात होत गेला. अखेर शरीरातील उर्मी वाढत्या वयाबरोबर मंदावल्या, संध्या छाया भेडसावू लागल्या, लग्न कार्य काही झालेलं नाही, कोणाचा मानसिक आधार नाही, त्यामुळे 1970-71 ते वारंवार माझ्या कोल्हापूरच्या बिराडी यायला लागले. एकदा मी त्यांना म्हटले, आता तुमचं आयुष्य उतरणीला लागलंय, बेबंद जगण्याच्या ताणामुळे तुमची तब्येतही चांगली राहिलेली नाही, तेव्हा आता हे सारं सोडा, त्यांनी विचारलं. आणि काय करू? मी त्यांना सांगितलं की नृसिंहवाडीला जाऊन गुरुचरित्राची पारायणं करा, उरलेलं आयुष्य तरी चांगलं जाऊ द्या. ते त्यांना पटलं. मग मी त्यांची वाडीला शंकर विष्णू पुजारी यांच्याकडे राहण्या जेवणाची व्यवस्था केली. अंथरूण पांघरूण घेऊन दिले. दर महिन्याला त्यांना पैसे पाठवित होतो. अखेरीस मे 1991 ते वारले. आम्हाला समजल्यावर आम्ही गेलो, पण तत्पूर्वी कोल्हापूरच्या माझ्या चुलत बहिणीच्या यजमानांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पुढे त्यांचे दिवस कार्य वगैरे चिपळूणला आमच्या प्रभाकर काकांनी केले. मी महालय करतो तेव्हा सर्व मृत काका आत्यांबरोबर या काकांनाही तर्पण करतो. हे रामकाका आणि त्यांचे जीवन हे मला पडलेलं कोडं होतं, आणि म्हणून अखेर माझ्या सद्गुरूंनाच मी ही माझी शंका बोलून दाखवली की आमच्या घरात हे एकटेच असे का वागले. तेव्हा ते म्हणाले की जन्मतःच आत्म्याची काहीतरी विचित्र आदलाबदल झाली आहे, तुमचा त्यांचा पूर्वसंबंध नाही, काहीतरी गफलतीने तो तुमच्या घरात आलाय. मी विचारलं, असं परमेश्वराच्या यंत्रणेत होऊ शकतं? महाराज मिश्किल हसत म्हणाले, क्वचित कधी असं होतं. आमच्या सीता आत्याचे यजमान शंकरराव देसाई हे त्या काळातील मुंबई युनिव्हर्सिटीचे मॅट्रिक, त्यांना नाना शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली होती. ते 1933-34 सालचे पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते. बीई सिव्हिलला ते युनिव्हर्सिटीत पहिले आले होते. पुढे ते मुंबई महापालिकेत इंजिनियर म्हणून रुजू झाले आणि पालिकेचे मुख्य इंजिनियर झाले. महापालिकेतील राजकारणाला कंटाळून त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारली. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अतिशय स्वच्छ चारित्र्य, असा स्वच्छ चारित्र्याचा उच्च स्थानावरील माणूस मी आमचे काका मधुकर केशव जोशी आणि नाना भावे यांचे जावई SD जोशी IAS वगळता अन्य कोणीही पाहिलेला नाही. शंकरराव ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. शंकरराव देसाईच्या व्यक्तिमत्वाचा ठसा माझ्यावर उमटलेला आहे. ते बुद्धिवादी होते. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. ते एकदा कोल्हापूरला आमच्याकडे आले होते. 1-2 दिवस राहिले. मग मला म्हणाले की माझं दुपारी 1 गाडीचं रिझर्वेशन करून आण. मी रिझर्वेशन करून आणले. जाण्याच्या दिवशी दुपारी 12:30 मी म्हटलं की रिक्षा घेऊन येतो. ते म्हणाले, रिक्षा कशाला? मी तुला रिक्षाचे पैसे देतो, तू बॅग घेऊन चल. मी त्यावेळी इंजिनियर म्हणून नगर रचना खात्यात काम करीत होतो. परंतु डोक्यावर बॅग घेतली आणि आम्ही गप्पा मारीत चालत SD स्टँडवर गेलो. त्यांनी रिक्षाचे 70 पैसे काढून मला दिले. पैसे देताना ते म्हणाले की जातानाही चालतच जा, नाहीतर मी दिलेल्या 70 पैशांचा काही उपयोग नाही. त्यांची संस्कार करण्याची पद्धत ही अशी होती. आमची सीता आत्या ही अशीच हुशार आणि धाडसी स्वभावाची होती. सासरचं नाव शालिनी. तिने माहेरच्या माणसांना खूप मदत केली. आपल्या भाऊ भावजई भाच्यांना तिने अनेक प्रकारे सहाय्य केले. आमच्या कुटुंबातील बरीच लग्ने तिने जमवली आणि दादरच्या स्वतःच्या बंगल्यात करूनही दिली. या बाबतीत शंकररावांनी तिला कधी विरोध केला नाही. ते शांतपणे सर्व पाहत असत. सीता आत्याच्या निधनानंतर शंकररावांनी तिच्या नावे बँकेत जी शिल्लक होती ती खानूला समाजोपयोगी कामासाठी कोणत्याही पूर्व अटीशिवाय श्री गांगेश्वर संस्थेकडे दिली. त्या रकमेतून खानूच्या प्राथमिक शाळेत लादी बसवणे, मंदिराची देखभाल करण्यासाठी निधी स्थापन करणे अशी कामे करण्यात आली. देणगी देताना शंकरराव म्हणाले होते की शहरातील संस्थांवर देणग्यांचा वर्षाव होतो. खेडेगावात काम करणाऱ्या संस्थांना खरी मदतीची गरज असते. हे पैसे तिचे होते, ते तिच्या माहेरच्या गावी खर्च होऊ देत. सीता आत्या ही महाराजांची अनुग्रहित शिष्या होती. पूर्वी समाधी मंदिरातील उत्सवांचे वेळी स्त्रिया जेवण वाढीत असत. त्यावेळी महाराजांनी तिला 9 साडी देऊन पंक्तींना वाढण्यास भाग घ्यायला लावला होता. सुरुवातीला तिने अत्यंत परिश्रमपूर्वक साधना केली, परंतु पुढे मात्र तिने साधना करण्याचा कंटाळा केला। महाराज एकदा माझ्या पुढ्यातच तिला म्हणाले की तू आत्ता साधनेचा कंटाळा केलास तरी पुढील जन्मी साधना केल्याशिवाय तुला गत्यंतरच राहणार नाही। माझी चुलत बहीण विमलअक्का हिच्या लग्नासाठी 1954-55 साली आम्ही सर्व नातेवाईक मुंबईला गेलो होतो। दादरच्या तारा आत्या सप्रे हिच्या घरी आम्ही उतरलो। त्यावेळी चांगली 30-40 मुलं तिथे जमली होती। त्यावेळीची एक गंमत मला आठवते, आम्ही त्यावेळी CID हा सिनेमा पाहिला। मग घरी आल्यावर आमचा आत्ते भाऊ सुधन सप्रे हा देवानंदची नक्कल करून दाखवित होता। मैंने खून नहीं किया असं खिडकीच्या गजाला हात धरून तो साभिनय म्हणून दाखवत होता। आमच्या आत्याचे यजमान बाळासाहेब सप्रे यांनी ते पाहिलं आणि ते घाबरून गेले की ह्याला झाले तरी काय। शेवटी आमच्या आत्ते बहिणीने तो ॲक्टिंग करतोय असं सांगितलं आणि मग हसता हसता सर्वांची पुरेवाट झाली। याच मुंबई भेटीच्या दिवसात एक दिवस बाळासाहेब सप्रे नानांना म्हणाले, हा तुमचा मुलगा वेगळा आहे, याची बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, याच्याकडे लक्ष ठेवा, हा काहीतरी वेगळं करील हे खास। नाना अधूनमधून एखादा आठवडा रजा टाकून तीर्थयात्रेला निघायचे। नरसोबाची वाडी, औदुंबर, गोंदवले, सज्जनगड अशा ठिकाणी जाऊन पूर्ण वेळ उपासनेत मग्न व्हायचे। सोबत मला न्यायचे। सर्व पैसे माझ्या हवाली करून नाना सर्व सांसारिक व्यापातून मुक्त होऊन केवळ साधनेत रंगून जायचे। मग ST तिकीटं मी काढायची, गेल्यावर राहण्याची सोय मी करायची, जेवणाची व्यवस्था मीच करायची आणि शेवटी नानांना त्यांच्या उपासनेच्या विश्वातून जागे करून रजा संपताना घरीसुद्धा मीच घेऊन यायचे। नाना अधूनमधून सरकारी कामातून आणि संसारातून अशी सुट्टी घ्यायचे। 12 भावंडांपैकी एक असल्यामुळे नातेवाईक आप्तांचा नानांचा गोतावळा खूप मोठा, तसा त्यांचा आध्यात्मिक नातेसंबंधही खूप मोठा होता। नानांनी सांसारिक कर्तव्य यथासांग पार पाडली। त्यांचं घर हे गृहस्थाश्रमी कर्तव्यात कोठेच कमी नव्हतं। सुदैवाने आर्थिक सुबत्ता प्रथमपासूनच होती। नाना अतिशय दिमाखात जीवन जगत होते, मात्र ते विलासी जीवन नव्हते। आईला कधी साड्या घ्यायच्या असल्या की नानांच्या सांगण्यावरून दुकानदार 15-20 प्रकारच्या साड्यांचे गठ्ठे घरी घेऊन यायचा आणि मग आई त्यातून हव्या त्या साड्या निवडून घ्यायची। वर्षातून 1-2 वेळा कोल्हापूर, बेळगाव किंवा मुंबईहून मुलांसाठी कापडं चोपडं अगदी भरपूर प्रमाणात घेऊन यायचे। बेडशीट्स, चादरी, वुलनचे रग अगदी भरपूर असत। पाहुणे आले तरी कमी पडू नये म्हणून 7-8 जादा गाद्या उशांचे सेट्स घरी असत। पाहुण्यांचं आदरातिथ्य व्यवस्थितच झालं पाहिजे ही त्यामागची भावना। आला गेला कधी विनमुख जायचा नाही। एकदा आईने भाऊबीजेच्या दिवशी श्रीखंडाचा बेत ठरवला होता। त्यावेळी दुधाची टंचाई होती। 4 जणांना सांगून पावशेर, अर्धाशेर असं 2-3 दिवस दूध गोळा करून तिने चक्का तयार केला। वडिलांना कळलं आज आपल्याकडे श्रीखंड केलेला आहे। मग काय, 11 वाजल्यापासून कोण येईल त्याला, अरे याला श्रीखंड पुरी आणून द्या। सुरू झालं। शेवटी आमची जेवायची वेळ होईपर्यंत श्रीखंड संपलं। मसाले भात केलेला होता तोही संपला आणि भाऊबीज पिठलं भातावर साजरी झाली। पण आम्हाला नानांनी त्या दिवशी देण्यातला आनंद काय असतो ते दाखवले। नानांची दानत प्रचंड होती, त्याचा लाभ अनेक गरीब विद्यार्थ्यांना झाला आहे। सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही, सद्गुरु भजना परते काही, मोक्षदायक दुसरे नाही, जयास न मने त्याही अवलोकावी गुरु गीता। प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा।